फिर हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:30 ची वेळ मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये थॉट ऑफ द डे ची वेळ झालेली आहे. विसरून जाणं आणि लक्षात ठेवणं या दोनही गोष्टी वरदान आणि शाप दोनही ठरू शकतं. एखाद्यानं आपल्यावर केलेले उपकार लक्षात ठेवणं आणि आपल्या नियर अँड डिअर वन्सच्या चुका विसरून जाणं वरदान आहे, पण आपल्या नियर अँड डिअर वन्सच्या चुका लक्षात ठेवणं आणि कुणीही आपल्यावर केलेले उपकार विसरून जाणं हा शाप आहे. त्यामुळे या दोनही गोष्टींचा वरदानासारखा आयुष्यामध्ये वापर करा, जिंदगी खूबसूरत हो जाएगी और हँगओवर भी उतर जाएगा. हँगओवर फ्रॉम किक हे गाणं आहे. एन्जॉय. गाणं सांगण्यासाठी हे केलं होतं सगळं. असो बजाते राहो.